नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. संवसारीक भलायकी दिसाच्या फाटभुंयेर गोंयचे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सशक्त बळिश्ट आनी घटमूट समाज उबारपा खातीर गोंय सरकार कटिबद्ध आसा अशें म्हळां. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन म्हळ्यार सीपी इंडिया रिजन झोन 7 परिशद गोंयांत 8 ते 10 एप्रील मजगतीं जावपाची आसा. देशभरांत पेट्रोल, डिझल, एलपीजी आनी पीएनजीची पुरवण सुरळीत आसा अशें सरकारान सांगलां. गोंय विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन दादल्या क्रिकेट सर्तीत पणजेच्या डॉन बॉस्को महाविद्यालयान गोंय वैजकीय महाविद्यालयाक हारावन विजेतेपद जोडले. आता पुराय खबरो. संवसारीक भलायकी दिसाच्या फाटभुंयेर गोंयचे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सशक्त बळिश्ट आनी घटमूट समाज उबारपा खातीर गोंय सरकार कटिबद्ध आसा अशें म्हळां. गोंयांत भलायकी सेवा फक्त सेवा न्हय तर ती एक जापसालदारकी अशें म्हणटना नवनिर्माणान आनी अखंड समर्पणान गोंयचो भलायकी मळ आमी घटमूट केला अशें तांणी म्हळां. अंत्योदय तत्वाक म्हत्व दिवन तशेंच तंत्रज्ञानाच्या मजतीन गोंयांत बरी भलायकी सेवा राज्य सरकार दिता अशें तांणी सांगलें. बरो दर्जो आशिल्ली भलायकी सेवा दरेका नागरिकां मेरेन पावची हे खातीर आमी सतत वावुरतात. गोंयचें मॉडेल आयज लोककेंद्रीत शासनाचे गवाय म्हणून उबें आसा, जंय सुलभताय, कार्यक्षमताय आनी स्वाभिमान हाचो मुळावो भाग आसा. आमी मुखार वतना संवसारीक मळार आमचे यत्न दाखोवपा वांगडाच भारताच्या भलायकेन भरिल्ल्या राष्ट्राच्या दृश्टीकोनांत योगदान दिवपाक आमी कटिबद्ध उरतात. निरोगी नागरिक हे विकसित भारताची बुन्याद आसा अशें विश्वजीत राणे हांणी म्हळां.
एमर्जन्सी सर्वीस, वेदर इट इज टेकिंग हेल्थ केअर टू द रुरल एरिया ऑर वेदर इट इज इंट्रोड्यूसिंग न्यू मॉलिक्युल्स फॉर द बेस्ट ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स इन आवर कंट्री इन आवर स्टेट. इनिशिएटिव्स सच एज द एचपीवी वैक्सीनेशन, कैंसर स्क्रीनिंग प्रोग्राम्स, मेडिकेशन फॉर डायबिटीज, इंसुलिन टू द पीपल, वेदर इट्स कैंसर रजिस्ट्री, वेदर आईवीएफ ट्रीटमेंट फ्री ऑफ चार्ज इन द स्टेट ऑफ गोवा. गोवा इज द यूनिक एंड ओनली स्टेट इन द कंट्री दैट इज गिविंग ऑल दीस थिंग्स फ्री to the people and to see that we safeguard their interests and in the form of suraksha kavach around every individual.
Uttam bhalayki hi eka sukhi, utpadak ani samruddha samajachi buniyad tashi jagatik bhalayki disa nimtan eka social media postat uparashtrapati CP Radhakrishnan hani mhala. Pratibandhatmak bhalayki seva, santulit jivanshaili ani sagyan khatir darjedar वैजकीय सेवांची समान उपलब्धता हाका प्रोत्साहन दिवन एक निरोगी राष्ट्र घडोवपाच्या आपल्या वचनबद्धतेची परत एकदा पुष्टी करपाचे आवाहन तांणी केलां. उपराष्ट्रपतींनी करुणा आनी वचनबद्धतेन मानवतेची सेवा करपी भलायकी कर्मचाऱ्यांच्या अथक समर्पणाची प्रशंसाय केली. जागतिक भलायकी दिसा निमतान भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी सगळे दोतोर, परिचारिका आनी फ्रंटलायन कर्मचाऱ्यांविशीं कृतज्ञता व्यक्त केल्या. तांच्या समर्पणान देशाची भलायकी सेवा वेवस्था घटमूट उरता अशें तांणी म्हळां. हो दीस नागरिकांक तांच्या भलायकीची अदीक बरी जतनाय घेवपाची आनी संतुलित जीवनशैलीचें पालन करपाची याद करून दिता. देशाच्या भलायकी सेवेचो दृश्टीकोन प्राचीन ज्ञान आनी आधुनीक विज्ञानाचो मिलाफ आसा, जाका लागून फक्त देशांतूच न्हय तर जगभरांतल्या लोकांचें जीवनमान सुदारपाक मजत जाता अशें तांणी म्हळें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या फुडारपणा खाला आयुष्मान भारत आनी पीएम भारतीय जन औषधी परियोजना हाजे सारक्या परिवर्तनकारी उपक्रमांनी भलायकी सेवा वेवस्था घटमूट केल्या, देखून प्रत्येक नागरिका खातीर दर्जेदार उपचार अदीक सुलभ, परवडपी आनी सर्वसमावेशक जाल्यात अशें मुखार नड्डा हांणी म्हळां. बायोटेक म्हळ्यार राज्य जीवशास्त्र शिक्षक संघटनेन गोवा सायन्स सेंटर पणजी आनी अरण्य पर्यावरण संशोधन संघटना हांच्या सहकार्यान 16वी राज्य पांवड्यावेली आंतर उच्च माध्यमीक पर्यावरण प्रस्नमाची सर्त घडोवन हाडल्या. ही सर्त शेनवारा 18 एप्रिलाक सकाळी पणजे मिरामार हांगाच्या गोंय विज्ञान केंद्र आनी ग्रहालयाच्या मुखेल सभाघरांत जातली. अंदूच्या सर्तीचो मुखेल विशय गोंयची जैवविविधताय आनी पर्यावरण यंत्रणा, हातूंत मुखेलपणान गिरेस्त रानसंपत्ती, मोनजात आनी हांगाच्या पर्यावरणाचें म्हत्व हाचेर भर दितले. गोंयच्या सैम आनी वातावरणाविशीं विद्यार्थ्यां मदीं जागृताय निर्माण करप हो ह्या सर्तीचो मुखेल हेत आसा. 15 एप्रील मेरेन नोंदणी करून राज्यांतल्या सगळ्या उच्च माध्यमीक शाळांनी ह्या सर्तींत वांटो घेवचो अशें आवाहन बायोटेक संघटनेचे अध्यक्ष सागर कृष्ण परवार हांणी केलां. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन म्हळ्यार सीपीए इंडिया रिजन झोन 7 परिशद गोंयांत 8 ते 10 एप्रील मजगतीं जावपाची आसा. ते विशींचे मिडिया सल्लागार, पत्र सुचना कार्यालय आनी प्रसारण मंत्रालय, भारत सरकार प्रेस, माहिती ब्युरो, माहिती आनी प्रसारण मंत्रालयान जारी केला. ह्या कार्यावळीक लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभा उपसभापती हरिवंश सिंह 8 एप्रिलाक 1:30 दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळार पावतले. हे विशींच्या ह्या वृत्तांकना खातीर वार्ताहर, कॅमेरामॅन आनी छायाचित्रकार हांची नियुक्ती करची अशें पीआयबी संचालक ना नामेश राम हांणी आवाहन केलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. प्रसार भारती प्रादेशीक खबरां विभाग दूरदर्शन केंद्र पणजी हांगा प्रादेशीक खबरां विभागांत नैमितीक नेमणूकदारांच्या म्हळ्यार कॅज्युअल असायनीच्या पदा खातीर अर्ज मागयता. संपादकीय सहाय्यक, वय 25-50 वर्सां, आवश्यक पात्रताय, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पत्रकारितेतील पदवी व पदविका, बातमी प्रसारण बातमी संस्थांकडे संबंधित कामाचो किमान 3 वर्सांचो अणभव, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींची माहिती वा ओळख, कोंकणी भाषेत 10वी उत्तीर्ण. बातमी वाचक म्हळ्यार न्यूज रिडरा खातीर, वय 25-50 वर्सां, आवश्यक पात्रताय, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, कोंकणी भाषेचे सखोल ज्ञान आनी भाषेचेर प्रभुत्व, कॅमेरा समोर सहज वावुरपाक असो चेहरो आनी प्रसारणाक योग्य असो अत्यंत उत्तम दर्जाचो आवाज, अचूक उच्चार आनी आवाजातली योग्य चढउतार म्हळ्यार मॉड्युलेशन, सद्यकालीन भारतीय आनी परदेशी घडामोडींचे ज्ञान, पत्रकारितेची फाटभूंय आनी शैक्षणीक किंवा संबंधित क्षेत्रातली वेवसायीक फाटभूंय, तशेंच दूरदर्शन आनी रेडिओ माध्यमांत कामाचो अणभव, हिंदी आनी इंग्रजी भाषेचे ज्ञान, बातम्यांच्या संदर्भात म्हत्वाच्या असलेल्या व्यक्तींच्यो मुलाखती घेवपाची क्षमता, बातम्यांचे लेखन करपाची आनी क्रीडा क्षेत्रातले घडामोडींचे वार्तांकन करपाची क्षमता. सीजी ऑपरेटर, वय 21-50 वर्सां, आवश्यक पात्रताय, मान्यताप्राप्त मंडळाकडच्यान 12वी उत्तीर्ण, कम्प्युटर ॲप्लिकेशन प्रमाणपत्र, देवनागरी लिपीतले कोंकणी टंकलेखनाचो म्हळ्यार टायपिंगाचो 1 वर्साचो अणभव, वेबसायट सहाय्यक, वय 21-50 वर्सां, आवश्यक पात्रताय, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पत्रकारिता म्हळ्यार जर्नलिझम वा जनसंवाद म्हळ्यार मास कम्युनिकेशन मदली पदविका, दृकश्राव्य माध्यम म्हळ्यार ऑडियो व्हिज्युअल मिडियम आनी न्यू मिडिया कामकाजाचो अणभव. ही नियुक्ती पुरायपणान तात्पुरत्या स्वरुपाची आसतली. ह्या पदाचे कायमस्वरुपी नियमीतकरण करपाक कसलोच दावो करपाक मेळचो ना. इच्छूक आनी पात्र उमेदवारांनी आपलो सविस्तर बायोडेटा धाडचो, वांगडा शैक्षणीक पात्रता आनी अणभवाच्या आवश्यक कागदपत्रांचे अटेस्टेड छायाप्रती जोडच्यो, पासपोर्ट आकाराचो हालीचे रंगीत छायाचित्र जोडचे. अर्ज उपसंचालक वृत्त आर्यनयू मुखेली दूरदर्शन केंद्र आल्तीन पणजी हांगा धाडचे. पाकिटार स्पष्टपणान अमूक पदा खातीर अर्ज अशे नमूद करचे. अर्ज पावपाची निमणी तारीख 30 एप्रील आसा. पेट्रोलियम आनी नैसर्गीक वायू मंत्रालयान जाहीर केला की 2-3 मार्च मजगती स्थलांतरीत मजुरांक जावपी सिलेंडराच्या सरासरी दिसपट्ट्या पुरवठ्याच्या आधारार प्रत्येक राज्यात स्थलांतरीत मजुरांक वितरणा खातीर उपलब्ध आशिल्ल्या 5 किलो FTL सिलेंडराची दैनंदीन मात्रा आदीच्या 20% मर्यादे पलतडी दुप्पट केल्या. हे 5 किलो FTL सिलेंडर तेल कंपन्यांच्या मदतीन फक्त तांच्या राज्यातल्या स्थलांतरीत मजुरांक वितरीत करपाक राज्य सरकार वा तांच्या अन्न नागरी पुरवण विभागाकडेन आसतले. मजगती देशभरात पेट्रोल डिझेल LPG आणि PNG पुरवण सुरळीत असा असे सरकारान सांगला. अस्तंत आशियातल्या ताज्या घडामोडीविषयी आज नवी दिल्लीत झाल्या आंतरमंत्रालयीन बसकेत ही माहिती दितना पेट्रोलियम आणि सैमिक वायू मंत्रालयाची संयुक्त सचिव सुजाता शर्मा हांणी सांगले की खंयच्याच LPG वितरक केंद्रात साठो सोपिल्ल्याची माहिती मिळूंक ना. सगळे पेट्रोल पंप सुरळीतपणान चलतात आनी पेट्रोल आनी डिझेलाचे फावो ती उपलब्धताय आसा आनी तातूंत उणाव जावंक ना अशें तांणी सांगलां. केंद्र सहकार मंत्री अमित शाह आनी 2025-26 वर्सा खातीर 1,00,000 कोटी रुपयांचो वार्षिक उलाढालीचो पावणो हुपल्या बद्दल सारस्वत सहकारी बँक आनी अमूल हांचे अभिनंदन केलां. शाह हांणी म्हळें की ही कामगिरी फक्त सहकारी बँकींग आनी दुग्ध वेवसाय क्षेत्रा खातीरूच इतिहासीक ना तर ती आत्मनिर्भर भारत घडोवपाच्या प्रवासाक नवी उर्जा लेगीत दितली. 9 एप्रिलाक जावपी पोटवेंचणुके खातीर सरकारान फोंडे विधानसभा मतदारसंघातले मतदार आशिल्ले उद्देगीक कामगार, सरकारी खाती आनी उद्देगांनी दिसवड्याचेर नैमितीक काम करपी खासगी वेपारी आस्थापनांनी काम करपी आनी हेर खासगी आस्थापनांनी काम करपी सगळे कामगार आनी कर्मचाऱ्यां खातीर मतदानाच्या दिसा भर पगारी सुटी जाहीर केल्या. गोंय विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन दादल्या क्रिकेट सर्तीत पणजेच्या डॉन बॉस्को महाविद्यालयान गोंय वैजकीय महाविद्यालयाक हारावन विजेतेपद जोडले. पणजे वेळेचाळीन नोंद केला त्या प्रमाण गोंयात कमाल तापमान 33.4 डिग्री सेल्सियस तर किमान 22.5 डिग्री सेल्सियस नोंद झाला. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. संवसारीक भलायकी दिसाच्या फाटभुंयेर गोंयचे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सशक्त बळिश्ट आनी घटमूट समाज उबारपा खातीर गोंय सरकार कटिबद्ध आसा अशें म्हळां. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन इंडिया रिजन झोन 7ची परिशद गोंयात 8-10 एप्रील मजगती जातली. देशभरात पेट्रोल डिझेल LPG आनी PNG पुरवण सुरळीत असा अशें सरकारान सांगला. गोंय विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन दादल्या क्रिकेट सर्तीत पणजीच्या डॉन बॉस्को महाविद्यालयान गोंय वैजकीय महाविद्यालयाक हारोवन विजेतेपद जोडले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.